आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूर भारतीय महिलांच्या शक्तीचं प्रतीक ठरल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभिवादन। देशभरात आज 25व्या फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाचं आयोजन। चीन आशियातील शक्ती संतुलन बदलण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी करत असल्याचा अमेरिकेचा दावा। 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस थायलंड ओपल सुचाता चुआंगशी ठरली मिस वर्ल्ड 2025 आणि आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दुसरं स्थान। आता सविस्तर बातम्या। पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा भारताच्या महिला शक्तीला आव्हान होता आणि तो गुन्हेगारांसाठी मृत्यूदंड ठरल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथल्या जांबुरी मैदानात लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आयोजित महिला सक्षमीकरण महासंमेलनाला संबोधित करताना मोदी बोलत होते। ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी यशस्वी मोहीम असून भारत कोणत्याही प्रकारचं छुपयुद्ध सहन करणार नाही आणि अशा दहशतवादी कृत्यांना कडक प्रत्युत्तर देण्यासाठी देश कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले। यावेळी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्शांवर आधारित असलेल्या जनकल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकला। प्रशासनात सरकार नागरिक देवो भव या मंत्राचं पालन करत असल्याचं तसंच महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला राष्ट्रीय प्रगतीचा पाया बनवल्याचा उल्लेख त्यांनी केला।
आधुनिक टेक्नॉलॉजी में भी हमारी बहने हमारी बेटियां आगे बढ़कर के नेतृत्व दें। अब जैसे आज खेती में ड्रोन क्रांति आ रही है, इसको हमारी गांव की बहनें ही नेतृत्व दे रही है। आज बहुत बड़ी संख्या में हमारी बेटियां वैज्ञानिक बन रही है, डॉक्टर इंजीनियर और पायलट बन रही है। आज जितने भी हमारे बड़े स्पेस मिशन है उनमें बड़ी संख्या में वैज्ञानिक के नाते हमारी माताएं बहनें बेटियां काम कर रही है।
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं। याचवेळी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी एक स्मारक टपाल तिकीट आणि 300 रुपयांच्या नाण्याचं अनावरणही करण्यात आलं। संस्कृती विभागानं आयोजित केलेल्या सुशासन महिला सक्षमीकरण आणि लोकमाता अहिल्याबाईंशी संबंधित सांस्कृतिक वारशासाठी समर्पित प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केलं। यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि इतर मंत्रीगण उपस्थित होते। देशभरात दिल्लीसह राज्यात नवी मुंबई सांगली पुणे परभणी नांदेडसह इतर जिल्ह्यातही अहिल्यादेवींची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाची 25वी आवृत्ती आज देशभर एक विशेष तिरंगा रॅली म्हणून साजरी केली जाणार आहे। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय राष्ट्रीय राजधानीतून या विशेष आवृत्तीचं नेतृत्व करतील। ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सरिता मोर, अभिनेत्री शर्वरी आणि माजी क्रिकेटपटू आणि निवडकर्ता साबा करीम यांच्यासह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होतील। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं की 3 जूनला होणाऱ्या जागतिक सायकल दिनामुळे आजचा कार्यक्रम केवळ शारीरिक तंदुरुस्तीमध्ये सायकलिंगच्या मोठ्या भूमिकेचा संदेशच नाही तर भारताच्या सशस्त्र दलांसाठी सामूहिक आदरांजली म्हणूनही महत्वाचा आहे। देशभरातील 2000हून अधिक ठिकाणी आज सायकल दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। नागालँडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 7ही आमदार सत्ताधारी पक्ष डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षामध्ये सामील झाले आहेत, त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संख्या 32 झाली आहे। संसदीय कामकाज मंत्री आणि एनडीपीपी पक्षाचे वरिष्ठ नेते केजी केन्ने यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली। या आमदारांनी विलीनीकरणाचा अर्ज विधानसभा अध्यक्षांकडे सादर केल्याचं केन्ने यांनी सांगितलं। भारताच्या दहशतवाद विरोधी शून्य सहिष्णुता धोरणाच्या वचनबद्धतेला जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या सात बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ काल इथिओपियाच्या दौऱ्यावर पोहोचलं. शिष्टमंडळानं स्थानिक भारतीय समुदायांशीही संवाद साधला. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लंडनमध्ये तर द्रमुख खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ स्पेनमधील माद्रिद इथं पोहोचलं. भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं अल्जीयर्समधील भारतीय समुदायाशी संवाद साधला. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेत यांनी तैवानला चीनकडून लवकरच धोका निर्माण होणार असल्याचा इशारा दिला आहे. सिंगापूरमधील शांग्रीला संवादात बोलताना हेगसेत यांनी हा इशारा दिला. चीन आशियातील अनेक भागांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या आशेनं एक वर्चस्ववादी शक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानवर आक्रमण करण्यासाठी चीनी सैन्याला 2027 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे असा दावा करून अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी आशियाई देशांना संरक्षण खर्च वाढवण्याचं आणि युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेसोबत काम करण्याचं आवाहन केलं आहे. चीन आशियातील शक्ती संतुलन बदलण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी करत असल्याचा दावाही त्यांनी केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यपूर्वेतील राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी मध्यस्थांना सादर केलेल्या इस्रायल समर्थित युद्धबंदी प्रस्तावाला हमासनं प्रतिसाद दिला आहे. काही पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात 10 जिवंत इस्रायली बंधक आणि 18 मृत बंधकांना सोडण्यास आपण तयार असल्याचं हमासनं म्हटलं आहे. हमासनं प्रस्तावित युद्धबंदी योजनेत बदल करण्याची मागणीही केली आहे. हैदराबाद इथं काल रात्री झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस थायलंड ओपल सुचाता चुआंगश्री हिला मिस वर्ल्ड 2025चा किताब देण्यात आला. इथिओपियाची हॅसेट डेरेजे अदमासू ही पहिली उपविजेती आणि पोलंडची माझा क्लाजदा ही दुसरी उपविजेती ठरली. फुकेटच्या 22 वर्षीय सुचातानं आत्मविश्वास आणि महिलांच्या आरोग्याविषयीच्या जागरुकतेमुळे वेगळा ठसा उमटवला. जगभरातील 100 अधिक स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. राष्ट्रीय तपास संस्थेनं पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणात 8 राज्यांमधील 15 ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. दिल्ली, मुंबई, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम आणि पश्चिम बंगालमधील पाकिस्तान इंटेलिजंट ऑपरेटिव्हशी संबंधित संशयितांच्या ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली असं एनआयएनं एका निवेदनात सांगितलं. शोधमोहिमेदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि संवेदनशील आर्थिक कागदपत्रं तसंच इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आलं. एनआयएच्या तपासानुसार संशयितांचे पाकिस्तानी कार्यकर्त्यांशी संबंध होते आणि ते भारतात हेरगिरी कारवाई करण्यासाठी आर्थिक मदत करणारे म्हणून काम करत होते. आयपीएलच्या दुसऱ्या पात्रता सामन्यामध्ये 5 वेळा विजेता मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज अहमदाबाद इथं सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता मंगळवारी त्याच ठिकाणी अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर बंगळुरूसोबत भिडेल. दक्षिण कोरियातील गुमी इथं झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 24 पदकांसह पदक तालिकेत दुसरं स्थान पटकावलं. भारतानं 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्यपदकं जिंकली. अनिमेष कुजूर आणि पारुल चौधरी यांनी या स्पर्धेत नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी काल भारतानं 3 रौप्य आणि 3 कांस्यपदकं जिंकली. महिलांच्या 4x100 मीटर शर्यतीत श्रावणी नंदा, अभिनया राजराजन, स्नेहा एसएस आणि नित्या गंधे यांच्या भारतीय संघानं रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 500 मीटर अंतिम फेरीत पारेल चौधरीनं रौप्य पदक तर सचिन यादवनं पुरुषांच्या भालाफेकीत रौप्य पदक जिंकलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ईशान्य भारतातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दिल्लीसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड इथं पुढील 3 दिवस वादळ आणि जोरदार वाऱ्यांसह हलका पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, बिहार इथं विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर भारतीय महिलांच्या शक्तीचं प्रतीक ठरल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभिवादन. देशभरात आज 25व्या फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाचं आयोजन. चीन आशियातील शक्ती संतुलन बदलण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी करत असल्याचा अमेरिकेचा दावा. 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस थायलंड ओपल सुचाता चुआंगश्री ठरली मिस वर्ल्ड 2025. आणि आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दुसरं स्थान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.